स्वैग में तो वो रहेंगे जिनको मिलेंगे ज्यादा मार्क्स, जो एकदम पढ़ाई में अच्छे रहेंगे, टीचर्स के साथ अच्छे रहेंगे और क्वालिफाई कर जाएंगे ये फ्री वाली ट्रिप जो गवर्नमेंट स्पॉन्सर कर रहा है। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे आणि आज जे आपण बोलतो ना ते म्हणजे शासनाकडनं एक नवीन प्रोजेक्ट सुरू केला गेलाय आपल्या नांदेडमधल्या 10 शाळांमधले टॉप 10 स्टुडंट्स आणि एक शिक्षक असं सिलेक्शन होणार आहे आणि त्यांना गव्हर्नमेंट ही जी काही टूर आहे ना ती स्पॉन्सर करणार आहे। म्हणजे बऱ्याच लोकांना महाराष्ट्राच्या बाहेर फिरण्याचा आनंद घेता येईल, विद इन महाराष्ट्र फिरण्याचा आनंद घेता येईल आणि ऑल ओव्हर नांदेड 650 विद्यार्थी निवडले जाणार आहेत। नेमकं विद्यार्थ्यांनी याचा सगळ्यात जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि छानपैकी एन्जॉय करावं यासाठी सर तुम्ही काय मेसेज द्याल सगळ्या स्टुडंट्सला?
याच्यामध्ये काय मिळून शिक्षकांना एकच आवाहन करतो की विद्यार्थ्यांवर निवड करत असताना कुठेही म्हणजे अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी ज्यांना ही संधी मिळेल एकतर पीअर ग्रुपिंग म्हणजे त्यांना खूप छान मिळणार की सगळीकडची म्हणजे चूज केलेली मुलं किंवा वेगवेगळ्या मुलांसोबत इंटरॅक्शन, नवीन मैत्री आणि नवीन ठिकाण पाहायला म्हणजे एक सगळंच काही खूप छान मदत येणार त्यांना, तर त्याचा त्यांनी आनंद घ्यायचा म्हणजे एज्युकेशनल तर त्याच्यात आपोआप त्या गोष्टी त्यांना कळतच जातात। स्पेशली शिकायची गरज नाही की हे आपल्याला जाऊन शिकायचं, तिथं आपोआप गेल्याच्यानंतर ते ठिकाण पाहणं मग त्याचं ऐतिहासिक महत्व असेल, भौगोलिक असेल किंवा आणखी तिथलं कुठलं वेगळं जे घटक आहे ते आपोआपच त्यांना त्याच्यासोबत येत जातात। सर्वात महत्वाचं म्हणजे ते आई वडिलांपासून काही दिवस बाहेर दूर राहणं, नवीन मित्र जोडणं ही एक खूप मजा येणार आहे।
येस येस,
लेट्स एन्जॉय।
तो क्या है ना, आपको बहुत ज्यादा एन्जॉय करना है और उसके लिए ये टूर जो है वो आपको क्वालिफाई करना है। फिलहाल मुझे बताइए कि आपका ऐसा कौन सा टूर है जो आपके एकदम ध्यान में रह गया, तुमच्या आठवणीत राहिली अशी सहल ती कुठली आहे सांगा। 9607007935 डायल करून सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।